दुसरे इतिहास अध्याय 12 शिशक यहुदावर स्वारी करतो। रहबामाचे सामर्थ्य वाढले, त्याने आपले राज्य बळकट केले, पण त्याचबरोबर त्याने इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले। रहबामाच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी शिशकने यरुश्लेमेवर हल्ला चढवला। शिशक हा मिसरचा राजा होता। रहबाम आणि यहुदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले। शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते। त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिस्रातून आलेले लोक होते। यहुदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरुश्लेमेला आणले। तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि यहुदाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे आला। शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीलधारी मंडळी यरुश्लेमेला जमली होती। शमाया रहबामाला आणि या सर्वांना म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, रहबाम तू आणि यहुदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे, तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुद्ध आहे, तेव्हा मीही तुम्हा सोडून शिशकच्या हाती दिले आहे। तेव्हा इस्रायलाचे सरदार आणि राजे यांनी पश्चाताप करून ते विनम्र झाले। परमेश्वर न्यायी आहे असे त्यांनी उद्गार काढले। ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले। तेव्हा पुन्हा शमयाला परमेश्वराचा संदेश आला। परमेश्वर त्यास म्हणाला, राजा आणि ही मंडळी माझ्या पुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, थोड्याफार प्रमाणात मी त्यांना मुक्त करीन। शिशक मार्फत यरुश्लेमेला मी माझ्या कोपाचे लक्ष करणार नाही, पण यरुश्लेमचे लोक शिशकचे चाकर होतील। माझी सेवा आणि इतर देशातील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील। शिशकने यरुश्लेमेवर स्वारी केली आणि परमेश्वराच्या मंदिरातील खजिना लुटून नेला। शिशक हा मिसरचा राजा होता। राजमहालातील खजिनाही त्याने लुटला। शलमोनाने केलेल्या सोन्याच्या ढाली त्याने हस्तगत केल्या। त्या सोन्याच्या ढाली ऐवजी रहबामाने पितळेच्या ढाली केल्या। त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या। राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत। नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत। रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला। त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही। शिवाय यहुदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता। रहबामाने यरुश्लेमेमध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले। तो राज्यावर आला तेव्हा 41 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमामध्ये 17 वर्षे राज्य केले। इस्रायलाच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुश्लेमची निवड केली होती। आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुश्लेम निवडले होते। रहबामाच्या आईचे नाव नामा अम्मोनिन नगरातील होती। रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता। शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकिर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकीकत आहे। शमाया आणि इद्दो वंशावळींचा इतिहास लिहित। रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत। रहबामाने मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांबरोबर विश्रांती घेतली। दावीद नगरात त्याचे दफन झाले। त्याचा पुत्र अबिया राजा झाला।